आकाशवाणी मुंबई उमेश घरसाची प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार समाप्त. येत्या सोमवारी मतदान. चौथ्या टप्प्यात राज्यातल्या 11 मतदारसंघात 2,28,00,000 मतदार 298 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार. देशाला विश्वगुरु बनवण्यासाठी योग्य नेतृत्वाची गरज असल्यानं भाजपाच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मतदारांना आवाहन. प्रधानमंत्री केवळ मतांसाठी आश्वासनं देत असून त्यांचा जनसामान्यांशी संपर्क तुटला असल्याची काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांची प्रचारसभेत टीका. देशाच्या औद्योगिक उत्पादनात गेल्या मार्च महिन्यात 4.9% वाढ. आणि राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आज थांबला. आजच्या अखेरच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये सोमवारी 13 मे रोजी मतदान होणार आहे. या 11 मतदारसंघात एकूण 298 उमेदवार नशीब आजमावत असून एकूण 23,284 मतदान केंद्र आहेत. सर्वाधिक 41 उमेदवार बीडमध्ये तर सर्वात कमी म्हणजे 11 नंदुरबारमध्ये आहेत. या टप्प्यात 2,28,00,000 अधिक मतदारांची नोंद झाली असून सर्वाधिक 25,85,000 मावळमध्ये आहेत तर सर्वात कमी 16,77,000 शिर्डीमध्ये आहेत. या टप्प्यात रिंगणात असलेल्या महत्वाच्या उमेदवारांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्य सरकारमधले मंत्री संदीपान भुमरे, पंकजा मुंडे, चंद्रकांत खैरे, मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे यांच्यासह विद्यमान खासदार हिना गावित, रक्षा खडसे, इम्तियाज जलील, अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे, सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे यांच्यासारखे अनेक उमेदवार रिंगणामध्ये आहेत. दरम्यान या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी सुरू आहे. या टप्प्यात 11 मतदारसंघातले 2,28,00,000 मतदार 298 उमेदवारांचं भवितव्य ठरवतील. त्याकरता एकूण 23,284 मतदान केंद्र असून मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध असतील. या 11 मतदारसंघात राज्य शासनानं मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. जे मतदार कामासाठी मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना, तसंच राज्य आणि केंद्र शासन, निमशासकीय कार्यालयं, सार्वजनिक उपक्रम आणि इतर प्रतिष्ठान आदींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश बदलत आहे. देशाची अर्थव्यवस्था भक्कम करून देशाला विश्वगुरु बनवण्यासाठी योग्य नेतृत्वाची गरज आहे. म्हणून भाजपाच्या मागे खंबीरपणे उभे राहा असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महायुतीचे पुण्यातले उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी नातूबाग मैदानावर आयोजित जाहीर सभेत आज केलं. काँग्रेसकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही, त्यामुळे भाजपाला संविधान बदलायचं आहे असा अपप्रचार त्यांनी चालू केला आहे. जातीचं राजकारण करायला सुरुवात केली अशी टीका गडकरी यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केवळ मतांसाठी आश्वासनं देत असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आज नंदुरबारमधल्या सभेत केला. राजकीय फायद्यासाठी नरेंद्र मोदी छान छान गोष्टी सांगतात, मात्र सर्वसामान्यांशी त्यांचा संपर्क तुटल्याचा दावा प्रियंका यांनी आपल्या भाषणात केला. राज्यातलं पहिलं महाविकास आघाडी सरकार पाडल्याबद्दलही त्यांनी प्रधानमंत्री यांच्यावर टीका केली. राज्यातल्या आमदारांवर दबाव आणून खटले भरून भ्रष्टाचार करून सत्ता मिळवल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातल्या जाहीर सभेत बोलताना लोकशाही टिकवायची असेल तर नेहरू आणि गांधींचे विचार भक्कम करायला पाहिजेत असं सांगितलं. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ हडपसर इथं आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. पूर्वी निवडणुका 2 ते 3 टप्प्यांमध्ये होत होत्या, मात्र आता 6 ते 7 टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत. ही बाब निवडणूक आयोगावर संशय निर्माण करणारी असल्याचं पवार म्हणाले. सामाजिक कार्यकर्ते डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या निकालावर अपील करायचा निर्णय राज्याचा न्याय आणि कायदा विभाग घेईल असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. पुण्यात श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात आज ते बोलत होते. विरोधी पक्षाचे नेते आपली भूमिका निभवायला तयार नाहीत असंही ते म्हणाले. आपल्या नेत्यात क्षमता नाही हे काँग्रेसला माहिती होतं, तरीही त्याच नेत्याला त्यांनी प्रत्येक वेळी लाँच केलं असा दावा त्यांनी केला. लोकशाहीला वाचवण्यासाठी ही निवडणूक आहे असं मत काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी आज पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित वार्तालाप कार्यक्रमात व्यक्त केलं. जे सरकार 272 संख्येमध्ये होणार आहे त्यांना 400 पार कशासाठी हवे आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यातल्या प्रचारानंही वेग घेतला आहे. उत्तर मुंबई इथं पायाभूत आणि आरोग्य सेवांवर भर देत अनेक अद्ययावत सुविधा दिल्या जाणार असल्याचं आश्वासन महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी दिलं आहे. कांदिवलीमधल्या गौतमनगर इथून जनआशीर्वाद रथासह सुरू झालेल्या नमो यात्रेत नागरिक सहभागी झाले होते. श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. हे बातमीपत्र संपल्यावर 7:15 ते 7:30 या वेळेत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. देशाच्या औद्योगिक उत्पादनात गेल्या मार्चमध्ये 4.9% वाढ झाली. ही वाढ मागच्या वर्षाच्या याच महिन्यापेक्षा जास्त असली तरी या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यातल्या वाढीपेक्षा कमी आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात औद्योगिक उत्पादनातली वाढ 5.8% नोंदवली गेली. या आकडेवारीनुसार मार्च महिन्यात खाणकामात 1.2% तर पूर्ण आर्थिक वर्षात 7.5% घट झाली तर वीज निर्मितीत मार्च महिन्यात 8.6% आणि पूर्ण आर्थिक वर्षात 7.1% वाढ झाली. परकीय गुंतवणूकदारांनी मे महिन्यात 17,000 कोटींची गुंतवणूक भारतीय बाजारातून काढून घेतली. परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 1,08,000 कोटीचे समभाग खरेदी केले होते तर 10 मेपर्यंत 1,26,000 कोटींच्या समभागांची विक्री केली असं नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडच्या आकडेवारीत सांगण्यात आलं आहे. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यानंतर सरासरी मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगानं अवलंबलेल्या पद्धतीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आक्षेप घेतला आहे. प्रत्यक्ष मिळालेल्या मतांची पूर्ण आकडेवारी प्रसिद्ध करावी असं त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. कोलकात्यातल्या इडन गार्डन्स स्टेडियमवर पावसामुळे खेळाला विलंब होणार आहे. राज्यात विविध ठिकाणी आज जोरदार पाऊस झाला. बीड जिल्ह्यात आंबेजोगाई शहरासह काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली. गेल्या 3-4 दिवसापासून उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. सांगली मिरज शहर आणि ग्रामीण भागात जोरदार वादळी पाऊस झाला. अचानक पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात इतर भागात ढगाळ वातावरण होतं. सातारा शहर आणि परिसरात वादळी वारे विजांच्या कडकडाटासह आज दुपारी पावसानं हजेरी लावली. कोकणात काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वारेची शक्यता असून हवामान विभागानं या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्याचा प्रचार समाप्त. येत्या सोमवारी मतदान. 4थ्या टप्प्यात राज्यातल्या 11 मतदारसंघात 2,28,00,000 मतदार 298 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार. देशाला विश्वगुरु बनवण्यासाठी योग्य नेतृत्वाची गरज असल्यानं भाजपच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मतदारांना आवाहन. प्रधानमंत्री केवळ मतांसाठी आश्वासनं देत असून त्यांचा जनसामान्यांशी संपर्क तुटला असल्याची काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांची प्रचारसभेत टीका. देशाच्या औद्योगिक उत्पादनात गेल्या मार्च महिन्यात 4.9% वाढ आणि राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.